Book 2 24
Chovis
Chovis
Appuntamento
Bhet
Bhet
Hai perso l'autobus?
Tujhi bus chukli ka?
Tujhi bus chukli ka?
Ti ho aspettato per mezz'ora.
Mi ardha tas tujhi vaat baghitli.
Mi ardha tas tujhi vaat baghitli.
Non hai con te un cellulare?
Tujhyakade mobile phone nahi ka?
Tujhyakade mobile phone nahi ka?
La prossima volta sii puntuale.
Pudhcha veli velevar ye.
Pudhcha veli velevar ye.
La prossima volta prendi un taxi.
Pudhcha veli taxi karun ye.
Pudhcha veli taxi karun ye.
La prossima volta prendi un ombrello.
Pudhcha veli swata sobat ek chhatri gheun ye.
Pudhcha veli swata sobat ek chhatri gheun ye.
Domani sono libero.
Udya maji sutti ahe.
Udya maji sutti ahe.
Ci vediamo domani?
Apan udya bhetayche ka?
Apan udya bhetayche ka?
Mi dispiace, domani non posso.
Maaf kara, mala udya yaila jamnar nahi.
Maaf kara, mala udya yaila jamnar nahi.
Hai già programmi per questo fine settimana?
Yetya shanivar ravivari tu adhich kahi karyakram tharavle ahes ka?
Yetya shanivar ravivari tu adhich kahi karyakram tharavle ahes ka?
O hai già qualche impegno?
किंवा दुसऱ्या कोणाला भेटायचे तुझे आधीच ठरले आहे का?
किंवा दुसऱ्या कोणाला भेटायचं तुझं आधीच ठरलं आहे का?
Io propongo di vederci questo fine settimana.
मला सुचवायचे आहे की आपण आठवड्याच्या अखेरीस भेटूया.
मला सुचवायचं आहे की आपण आठवड्याच्या अखेरीस भेटूया.
Facciamo un picnic?
आपण पिकनिकला जाऊया का?
आपण पिकनिकला जाऊया का?
Andiamo in spiaggia?
आपण समुद्र किनारी जाऊया का?
आपण समुद्र किनारी जाऊया का?
Andiamo in montagna?
आपण पर्वतावर जाऊया का?
आपण पर्वतावर जाऊया का?
Ti passo a prendere in ufficio.
मी तुला कार्यालयाहून घेऊन जाईन.
मी तुला कार्यालयाहून घेऊन जाईन.
Ti passo a prendere a casa.
मी तुला न्यायला घरी येईन.
मी तुला न्यायला घरी येईन.
Ti passo a prendere alla fermata dell'autobus.
मी तुला बस थांब्यावरून घेऊन जाईन.
मी तुला बस थांब्यावरून घेऊन जाईन.